अमोल सप्पे ना?
हाँ बोलते।
हाँ सर नमस्कार, अमोल साऊंड बोलत होतो, परांजपे स्कीम्स खेडशापूर।
हाँ बोला सर, बोला।
काही नाही, म्हटलं केव्हा विजिट करताय साईटला?
विजिट ऍक्च्युली आता काय होते, शनिवार रविवारच असतं टाइम।
ओके,
आता काय जे लॉकडाऊन मुळे आता आमची तर जरा खूप हेल्प केलं सर, आता टाईट झाले फार, म्हणजे जाऊन पण देत नाही बाहेर असं झालं।
अच्छा,
भोसरीला आहे ना, पिंपरी चिंचवडला जास्त वाढायला लागले ना, त्यांचं काही निश्चित नसतं, पोलीस येतात आणि हे करून टाकतात असं होत।
ओके,
नाही म्हणजे तसं येता येईल, पण आता हे थोडं कामात पण असल्यामुळे शनिवार रविवारी घरातल्या वगैरे येत नाही मला।
जुलै एंडला करू फोन आपल्याला?
जुलै चालेल सर, करा फोन
24-25 च्या सुमारास करतो।
सर तुमच्याकडे 1 BHK आणि 2 BHK वन रूम किचन वगैरे नाही
आहे ना? वन रूम किचन पण आहे, वन रूम किचन, 1 BHK आणि 2 BHK असे तीन प्रकारचे फ्लॅट आहे।
अच्छा अच्छा, वन रूम किचन किती म्हणला तुम्ही?
13,14,000।
13,14,000, ओके ओके ओके, चालेल सर, जरा लॉकडाऊन
चालेल चालेल।